नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरो विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। दिवसातकाय मुखेल खबरो। लोकसभा वेचणुकेची मतमेजणी फाल्यां, एक्झिट पोलाचेर राजकीय पक्षांमदीं नेटान चर्चा, निकालाची लोकांक उमळशीक। शाळा 4 जुनासावन सुरू, फाल्यांच्यान सुरू जातलो शाळेत भुरग्यांचो किलबिलाट। आयज जागतीक सायकल दीस, भलायकी बरी उरपाक सोपो आनी सादो उपाय, सायकल वापरप ही संकल्पना। 3 नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी गोंयांत 1 जुलय सावन। एक्झिट पोलाच्या अदमासाप्रमाण भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाय आघाडीक पुराय देशात 400 जागे निश्चितपणान मेळटले। या 400 जागांमदी गोंयातल्या दोन्ही जागांचा आसपाव असतो असो विश्वास मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला। लोकसभा वेचणुकेची मतमेजणी फाल्यां 4 जुनाक जातली। मतमेजणीची तयारी वेचणूक आयोगाकडल्यान सुरू असतानाच एक्झिट पोलाचेर राजकीय पक्षांमदी नेटाची चर्चा सुरू आसा। अब की बार 400 पार ही घोषणा दीत भाजपान पुराय देशात प्रचाराची मोहीम राबयिल्ली। ही घोषणा फाल्यां निश्चितपणान खरी ठरतली। एक्झिट पोलान दक्षिण गोंयचो जागो राष्ट्रीय लोकशाय आघाडीक दिवू ना। एक्झिट पोल हो अदमास आसता। दक्षिण गोंय मतदारसंघात 25,000 मताधिक्यान भाजपाचो उमेदवार जिखतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां। चडशा एक्झिट पोलाक रालोआक 350 वयर जागे दाखयिल्ल्यान काँग्रेसीन एक्झिट पोल न्हयकारला। एक्झिट पोलाचो अदमास न्हयकारून काँग्रेसीन आपली हार मान्य केल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां। भारतान लोकसभा वेचणुकेत 64.2 कोटी मतदारांचो सहभाग नोंदवून जागतीक विक्रम केला अशें मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांणी म्हळां। नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांकडे उलयताना राजीव कुमार हांणी सांगले की युएस, युके, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या सगळ्या G7 देशांच्या मतदारांच्या 1.5 पटीन चढ आसा। या वेचणुकेत 31.2 कोटी बायलां मतदारांनी मतदान केले, जे संवसारातले आतामेरेनचे सर्वाधिक आसा असं त्यांनी सांगले। या लोकसभा वेचणुकेत हिंसाचाराची कसलीच व्हड घडणूक जाऊ ना। 2019 3,500 कोटीच्या तुळनेत अनुरोख, मोफत वस्तू, ड्रग्स आणि सोरो मिळून 10,000 कोटी रुपयांच्या जप्तीची नोंद झाल्या असं त्यांनी सांगले। लोकसभा निकालाक लागून शाळा 2 दीस फुडे धुकलपाची मागणी अमान्य झाल्यान शाळा आणि विद्यालयां फाल्यां 4 जुनासावन सुरू जातली। सुटये उपरांत बऱ्याच महिन्यांनी विद्यालयांनी परतून विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाक सुरुवात जातली। 11वीचे वर्ग लेगीत फाल्यांसावन सुरू जातले। 99 येत्तेक राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हळ्यार एनईपी लागू जातले। हाका लागून 9वीच्या विद्यार्थ्यांमदी घुसपागोंधळाची स्थिती आसा। हेर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पहिली भाषेन असतो। सोमारा सगळ्या बाजारांनी चोपड्यो, पुस्तकां, रेनकोट, पेनां हे सामान घेवपा खातीर गर्दी आशिल्ली। दरवर्सा प्रवेशाक लागून 11वीचे वर्ग उसरा सुरू जातात। अनुधावेचो निकाल बेगीन झाला। चडशा उच्च माध्यमिक विद्यालयांनी 11वीची प्रवेश प्रक्रिया पुराय जाल्ल्यान फाल्यां सावन हेर वर्गासयत 11वीचे वर्ग सुद्धा सुरू जातले। उच्च माध्यमिक विद्यालयांनी 11वेक पहिली भाषेन कला, वाणिज्य, विज्ञान अशे शाखेप्रमाण प्रवेश दिल्या अशी माहिती प्राचार्य मंचाचे अध्यक्ष उमेश नायक हांणी दिली। 12वीच्या गुणपत्रिकेत शाखेचा उल्लेख असताना विषय आणि गुणांचा उल्लेख शालांत मंडळाच्या गुणपत्रिकेत असतलो, हाका लागून शाळेप्रमाण प्रवेश दिवपाक कसलीच अडखळ ना अशें ताणी सांगले। फोंडे तालुक्यातल्या बांदोड्या गावातल्या जैवविविधता व्यवस्थापन समितीन गावातल्या 18 अळम्यांच्या प्रकाराचा नव्यान शोध घेतला। सैमीक संपत्तीच्या संशोधन प्रकल्पाचा एक वाटो म्हणून बांदोड्या बीएमसीन फाटल्या 3 वर्सात सुमार 675 प्रकारच्या अळम्यांचे दस्तावेजीकरण केला। सोदून कळिल्ल्या 18 नव्या जातीभायर गोंयात पहिलेच खेपे नोंद जाल्ली 50 जाती आणि भारतात पहिलेच खेपे नोंद जाल्ली 38 जाती सोदून काढपाक बीएमसीन येस मेळला। बांदोड्या जैवविविधता व्यवस्थापन समितीन गावातल्या अळम्यांच्या जैवविविधतायचो अभ्यास आणि दस्तावेजीकरण करपाच्या वावराच्या वांगडाच आणखी एक खाशेलो उपक्रम केला, तो म्हळ्यार बियांची बँक। या उपक्रमातल्यान बांदोडा बीएमसी शेतकारांक बियो दिवन थळाव्या पिकांची लागवड करपाक मदत करतात। लागवड केल्या उपरांत ते शेतकाराकडल्यान नव्यो बियो एकठांय करतात। आयज जागतीक सायकल दीस। दरवर्सा 3 जून हो संवसारीक सायकल दीस म्हणून मनयतात। एप्रील 2018 वर्सा संयुक्त राष्ट्र महासभेत हो दीस सायकल दीस म्हणून घोषित केलो। 2 शेकड्यापासून वापरात आशिल्ल्या सायकलीचे वेगळेपण, तिचो दीर्घ वापर आणि आशिल्ले अष्टपैलू गुण, तशेंच ती एक साधी, परवडणारी, विश्वासू आणि पर्यावरण अनुकूल अशी शाश्वत येरादारीचे साधन हो हाचो फाटलो संकल्प। सायकल चलोवपाचे कितलेशेच फायदे आसा। जसजशी वाहनां वाढली तसतशे लोक चलप सायकलींनी भोंवना जाले। तरी खूप जण स्वतःक निरोगी दवरपाक सायकलीचा वापर करतात। सायकल चलयल्यार वजन कमी जावपाक, मजत जावपा वांगडाच स्नायू बळकट जातात। पर्यावरणाचे रक्षण हे तर सायकल शिकयता, कारण इंधनाचो खर्च नासता आणि कसलीच दूषित हवा सायकल सोडिना। तशेंच गोडे मुताचे दुयेंतूकय सायकल चलोवप हो एक बरो व्यायाम। केंद्र सरकारान मंजूर केल्ल्या 3 नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी गोंयात 1 जुलयसावन लागू करपाक गोंय सज्ज आसा अशें गोंय पुलीस महासंचालक जसपाल सिंह हांणी म्हळां। भारतीय दंड संहिता 1861, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावो कायदो 1872 हे 3 पोरणे फौजदारी कायदे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय सक्षम संहिता आणि भारतीय न्याय संहिता म्हणून लागू जातले आणि त्याचा कसलाच वाईट परिणाम ना असं जसपाल सिंग आणि म्हणा. नवीन उपकरणा खरेदी खातीर निधी मंजूर करचो, गुन्ह्याच्या घटनाथळाचे फॉरेन्सिक तपासणीक मान्यता दिवची अशी राज्य सरकारक विनवणी केल्या. तसेच सीसीटीएनएस प्रणाली हाताळपी पंगडान बारकायेन वेगवेगळ्यो चाचणी घेतल्या अशी माहिती सिंग हांणी मुखार दिली. ह्यो खबर तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. असोचेम गोय राज्य विकास मंडळ, भलायकी सेवा संचालनालय, व्हिक्टर अपोलो हॉस्पिटल, कलरकॉन एशिया प्रायव्हेट कंपनी हांच्या जोडपालवान पणजेत मासिक पाळी भलायकी आणि गर्भाशय मुखाचो कर्करोग या विषयाचेर मार्गदर्शन कार्यावळीचे आयोजन केले. ह्या वेळार असोचेमाचे अध्यक्ष पल्लवी साळगांवकार, गोय भलायकी सेवा संचालनालयाचे डॉ मोहनराव देसाय, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाची डॉ गीता पत्की, व्हिक्टर हॉस्पिटलाचे डॉ अविनाश आनंद हांणी मार्गदर्शन केले. मासिक पाळी हो आमच्या देशात अजूनही चिंतेचा विषय असा. भलायकी सेवा संचालनालया वतीन वेगवेगळ्या शाळा आणि अंगणवाडीत याविषयीचे वेगवेगळे उपक्रम राबवतात. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यावळीच्या अंतर्गत गावगिऱ्या वाठारातल्या सुमार 20 शाळांत हो कार्यक्रम राबवतात. या शाळांनी चलयांक मुफत सॅनिटरी नॅपकीन दितात अशी माहिती डॉ मोहनराव देसाय हांणी दिली. पल्लवी साळगांवकार हांणी येवकार दिलो. गोय राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या मजतीन गोय शेती महाविद्यालय पोरणे गोय हांगा सत्तरी आणि दिवचल तालुक्यातल्या बायलां बचत गटा खातीर एका दिसाची गांडूळ खत प्रशिक्षण कार्यावळ आयोजित केली. या कार्यावळीत गोय शेती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश कुंकळेकर, उत्तर गोय जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे व्यवस्थापक आशिष नाईक, गोय शेती महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ गोविंद परब हजर आशिले. गोय राज्य ग्रामीण विकास मिशनाच्या उपक्रमाची आशिष नाईक हांणी माहिती दिली. प्राध्यापक सोलोनी पाटील हांणी गांडूळ खत तयार करपाची प्रक्रिया सांगली. गोय शेती विभाग आणि हेर सरकारी योजनेविषयी माहिती जिल्हा व्यवस्थापक मंदार गांवस हांणी दिली. कार्यावळीत वाटेकार जाल्ल्या बायलांक प्रशस्तीपत्रक भेटयले. पावस सुरू जावपाच्या फाटभुयेर दूदसागर धबधबो पर्यटन 1 जूनासावन बंद दवरपाचो आदेश सरकारान दिल्लो तो आता वाढीव मुजत दिल्ल्यान पर्यटक वेवसायिकांक थाकाय मेळ्ळ्या. पावस आणि रानजीवांच्या सुरक्षेच्या फाटभुयेर कुळे हांगाचो दूदसागर धबधबो 1 जूनासावन बंद दवरचो असो आदेश रानजीव आणि पर्यावरण पर्यटन विभागान जारी केलो. पण आमदार गणेश गावकार हांणी मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्याकडेन हे विशी चर्चा करून पर्यटन हंगाम वाढोवपाविशी म्हणले. दूदसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनान आमदार गणेश गावकार हांची भेट घेऊन व आदेश रद्द करपाक निवेदन दिले. आमदार गणेश गावकार हे सदांच जीप चालकांक आधार दितात. 2012 आधी हांगा खूप कमी जीप असताल्यो, पण तांणी फुडाकार घेऊन ही संख्या वाढयली. कुळ्यान हेचेर रॅम्प घालो, येरादारी दर वाढून दिलो अशा वेळार कुळे पंचायतीचे सरपंच गोविंद शिगांवकार उलयले. श्रमधाम संकल्पनेचे ब्रँड अँबासेडर म्हणून आदले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हांका विचल्यात. त्याच वांगडा श्रमधामाच्या 1000 कार्यकर्त्यांक सोपूत दिवपाक कार्यावळीचे आयोजन केले. मुखेल सोयरे म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक आशिले. आम्ही संतांचे प्रवचन ऐकतात, संत उपदेश करतात आणि देशाखातीर आणि समाजाखातीर कार्य करपाची शिकवण दितात. हे शिकवणीचे कार्य श्रमधाम संकल्पनेवरवी काणकोणचे आमदार आणि सभापती रमेश तवडकर करतात अशा वेळार श्रीपाद नायक उलयले. घर नाशिल्ल्यांक घर दिवप हे गोयातूच न्ही तर देशभर पावतले. प्रधानमंत्र्यामेरेन ही संकल्पना पावतली असो विश्वास उक्तावन आपल्या सुखदुःखात कोण तरी आसा ही भावना रमेश तवडकर हांणी दाखोवन दिली असे श्रीपाद नायक उलयले. डिसेंबर म्हणसर श्रमधामा अंतर्गत 100 घरां बांधतले. ह्या कार्याक म्हाका बरे कार्यकर्ते लाभले म्हणून हांव हे काम करपाक शकलो अशा वेळार रमेश तवडकर उलयले. इग्नीसवाडो मारना शिवोली हांगा बिबटो नदरेक आयिल्ल्यान राना खात्यान ह्या वाठारात सीसीटीव्ही कॅमेरा लायल्यात. ह्या कॅमेराच्या फुटेजा वरवी राना खाते त्या बिबट्याक धरपाचो प्लान करतले. 30 मेक राती बिबटो रस्तो हुपून रानात वतना एका सुरक्षा रक्षकान पळयलो. उपरांत राना खात्याच्या अधिकाऱ्यांनी पळणी केली तेन्ना तांकां बिबट्याच्या पावलाचे ठसे आणि विष्ठा सापडली. देखून या वाठारात बिबटो वावुरता हाची खात्री झाली. देखून थंय सीसीटीव्ही कॅमेरे लायले. बिबट्याच्या खबरेन लोकांमध्ये भय पडला. राना खात्याक हे विशीं कळयला आणि त्या बिबट्याक धरपाक ते वावुरतात. लोकांनी रातच्या भोवतना जतनाय घेवची अशें थाळवे पंच विलियम फर्नांडीस हांणी मागला. अणजुणे धरण प्रकल्पाक सुमार 36 वर्सां जाल्यात, पूण हो प्रकल्प पुरायपणान सुरक्षीत आसा आनी थंय तशेंच सरभोवतणच्या वाठाराक कसलोच धोको ना अशें ह्या प्रकल्पाच्या सुरक्षीततायेचो नियाळ घेवपी समितीन म्हळा. ह्या समितीन हांगा भेट दिवन वेगवेगळ्या घटकांचो अभ्यास केलो आनी सुरक्षीततायेचो नियाळ सरकाराक दिला. प्रकल्पाचे मुखेल बांधकाम, जलाशयाची सद्य परिस्थिती अशे वेगवेगळे घटक समितीन तपासले. सध्या थंय उदक कमी आशिल्ल्यान पुराय थराचे निरीक्षण झाले ना, तरी हो प्रकल्प भक्कम आसा आणि देखून चिंता करपाची गरज ना असे मत समितीन उक्तायला. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेची मतमेजणी फाल्यां, एक्झिट पोलाचेर राजकीय पक्षांमदी नेटान चर्चा, निकालाची लोकांक उमळशीक. शाळा 4 जूनासावन सुरू, फाल्यांच्यान सुरू जातलो शाळेत भुरग्यांचो किलबिलाट. आयज जागतीक सायकल दीस. भलायकी बरी उरपाक सोपो आणि साधो उपाय सायकल वापरप ही संकल्पना. 3 नव्या फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करपाक गोयात 1 जुलै सावन. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.